संवाद, वाद झाला तरी चालेल, पण संवाद मात्र होऊ द्या. मनातले ओझे हलके करा, सुखदुःख शेअर करा. संवादाने नाती टिकतात, नवीन नाती जुळून येतात. गैरसमज दूर करा, सुखदुःख शेअर करा. ओरडा किंचाळा, हवं असेल तर रडा. मनातले भाव व्यक्त करा, सुखदुःख शेअर करा. व्हॉट्सअप करा, फोन करा. कट्ट्यावर बसून नुसत्या गप्पा मारा, भांडण करा. मग हवं असेल तर मैत्री करा, पण सुखदुःख शेअर करा. वादविवाद करा, चर्चा करा. गप्प बसू नका हो, शब्दांसाठी वाट मोकळी करा. सुखदुःख शेअर करा. अबोल्याने नाती संपतात, नको ते विचार मनात येतात. मन तुमचंच आहे हो, मोकळं करा. सुखदुःख नेहमीच शेअर करा. धन्यवाद.